नमस्कार रसिकहो, ई प्रसारण इंटरनेट रेडिओतर्फे मी सौ केतकी राजेश ढवळे वैद्य दिलीप गाडगीळ यांच्याशी आयुर्वेदाच्या एका विषयाबाबत हितगुज करणार आहे. व्यवसायाने आयुर्वेद चिकित्सक गेल्या 34 वर्षांपासून विविध आजारांनी ग्रस्त अशा रोग्यांची चिकित्सा करणारे, विशेषतः कॅन्सर, हृदयरोग, मधुमेह अशा रोगांनी ग्रस्त असलेल्या अनेक रुग्णांचे अनुभव घेतल्यानंतर आत्ताची जीवनशैली हीच रोगाच्या मुळाशी आहे हे निश्चित ध्यानात घेऊन वाटचाल करत असणाऱ्या वैद्य दिलीप गाडगीळ यांच्याशी आज आपण येथे संवाद साधणार आहोत. क्षणशहा कणशहा चैव विद्यामर्थम च साधये, अर्थात मधुकर वृत्तीने जेवढा ज्ञानरूपी मधुसंचय करता येईल तेवढा प्रयत्न करणारे गुरु परंपरेत वाढलेले एमडी पीएचडी आयुर्वेद संस्कृत पारंगत एमफिल संस्कृत वैद्य दिलीप गाडगीळ यांच्याशी आज संवाद साधणार आहोत. समाजाची बदलणारी जीवनशैली, त्यामुळे रोगांची वाढती टक्केवारी, रुग्णांविषयी वाटणारी तळमळ, या सगळ्यातूनच त्यांनी बदलणारी जीवनशैली, आयुर्वेदाचा दृष्टिकोन, रोगांचा प्रतिबंध आणि उपचार, योग्य आहार, अॅलर्जी अशा अनेक विषयांना हाताळणारे लेखन केले आहे. फक्त भारतातच नव्हे तर जगभरात आयुर्वेदाचा प्रसार व्हावा यासाठीची त्यांची अविरत तळमळ, कदाचित यातूनच ई प्रसारण इंटरनेट रेडिओ या माध्यमातून यासंबंधीच्या आजपर्यंत 10 मुलाखती प्रसारित झाल्या आहेत. त्यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद यातूनच आपल्या या नवीन मालिकेची आपण सुरुवात केली होती. आता आज आपण ऐकणार आहोत दुसऱ्या भागामध्ये परत एकदा गुंतवणूक आरोग्यातली वैद्य दिलीप गाडगीळ यांच्याशी हितगुज करूयात. नमस्कार.
नमस्कार. माझी मागची मुलाखत आवडलेली असावी आणि
हो नक्की.
हा, त्याच्या पुढच्या भागाला आपण इथे सुरुवात करूया.
आरोग्य म्हणजे नेमके काय? सर्व तपासण्या नॉर्मल असल्या म्हणजे आरोग्य उत्तमच. मग आरोग्याची अशी वेगळी काळजी काय घ्यायची किंवा त्यात गुंतवणूक करायची म्हणजे नक्की काय करायचं, असे अनेक प्रश्न माझ्यासारखे कदाचित आपल्या श्रोत्यांच्या समोरही उत्पन्न झालेले असावे.
खरंच अनेक प्रश्न आहेत, त्यामुळे आपण एक एक प्रश्नाची उलगडा करत जाऊया त्या जास्त बरं. आरोग्य म्हणजे नेमकं काय असं खरं तर पहिलं समजून घ्यायला पाहिजे. तर स्वस्थ असा त्यातला आयुर्वेदातला मूळ शब्द आहे आणि स्वस्मिन तिष्ठती ती स्वस्थ, जो स्वतःमध्ये राहतो त्याला स्वस्थ असं म्हणायचं. तेव्हा तिथं स्व म्हणजे तो स्वतः किंवा त्याचं आयुष्य, त्याचं शरीर, इंद्रिय, आत्मा, मन असणाऱ्या स्वरूपाचं आहे आणि ते त्या ठिकाणी स्थिर झालेले आहेत, चांगल्या रीतीने आहेत असं जेव्हा असेल तेव्हा त्याला स्वस्थ व्यक्ती अशा स्वरूपाचं म्हणायचं. आता सर्वसामान्यपणे काय आहे की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किंवा आयुष्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण निरनिराळ्या प्रकारच्या गोष्टी करत असतो, निरनिराळ्या प्रकारच्या क्रिया करत असतो आणि तसं बघायला तर जीवन हा एक कंटिन्युअस प्रवाह अशा स्वरूपाचा आहे. तर ह्या सगळ्यातून आरोग्य म्हणजे नेमकं काय याचा जर उलगडा करून घ्यायचा झाला तर चर्काचार्यांनी त्याचं काही लक्षणं दिली आहेत की योग्य वेळेला जाग येणं, सकाळी उत्साह असणं अशा स्वरूपाचं, खाल्लेल्या अन्नाचं नीटपणे पचन होणं, झोप चांगली लागणं, कुठल्याही प्रकारची वैकारिक स्वप्न अशा स्वरूपाची न दिसणं, एकंदर मन बुद्धी या सगळ्यांचे व्यापार चांगल्या रीतीने चालू आहेत असणार अशा स्वरूपाची गोष्ट असणं, तर असं जर असेल तर त्याला स्वस्थ म्हणायचं किंवा तो आरोग्य संपन्न आहे अशा स्वरूपाचं म्हणायचं. आता WHOची व्याख्या जर आपण या संदर्भामध्ये लक्षात घेण्याचा प्रयत्न केला तर हेल्थ इज नॉट द एबसेन्स ऑफ डिसीज. त्यांनी सांगण्याचा जो प्रयत्न केलाय की आजार नसणं म्हणजे स्वास्थ्य आहे असं नाही, तर स्वास्थ्याला एक पॉझिटिव्ह सेन्स आहे, ती पॉझिटिव्ह एंटिटी आहे की आता मी सांगितलं जसं अन्नाचं पचन नीट होत आहे, भूक चांगली लागते, झोप चांगली लागते, उत्साह वाटतोय वगैरे वगैरे असणार अशा स्वरूपाचं, असं सगळं जर व्यवस्थित असेल तर त्याला आरोग्य चांगलं आहे अशा स्वरूपाचं म्हणायचं. आता दुर्दैवाचा भाग असा झाला की आत्ता सगळा जमाना हा स्टँडर्डायझेशन या प्रोसेसमध्ये जाणार अशा स्वरूपाचा आहे. एकंदर मासेसचा विचार करून, अनेक लोकांचा विचार करून काही स्टँडर्ड्स ठरवण्यात आली आणि ती स्टँडर्ड्स मोजमाप करायची आणि मग त्याच्यावरती आरोग्य चांगलं आहे किंवा नाही असं ठरवायचं असं आता गणित आलं आणि त्याला बेसिकली ज्याला वस्तुनिष्ठ अशा स्वरूपाचे प्रश्न असं म्हणतात तसा त्याला आधार अशा स्वरूपाचा लागतो, त्याचं सब्जेक्टिव्ह असं न राहता ते ऑब्जेक्टिव्ह व्हायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं असेल. सगळ्यांना कॉमनली कळलं पाहिजे असणार अशा स्वरूपाचं. आणि म्हणून विशेषतः जेव्हा आता 40 अप चेकअप्स किंवा 30 अप चेकअप्स, आता ते 40 अप नाही राहिले 30 अप झालेत असणाऱ्याच्या स्वरूपाचे, तर त्याच्यामध्ये मग तुमचं वजन किती आहे, तुमचं ब्लड शुगर किती आहे, कोलेस्ट्रॉल किती आहे, ईसीजी नॉर्मल आहे किंवा नाही, सोनोग्राफी किंवा इतर काही तुम्हाला बदल वेगळे जाणवत आहेत का, लिपिड प्रोफाईल कशी आहे वगैरे वगैरे, अशा स्वरूपाच्या आता तपासण्या केल्या जातात. आणि ह्या तपासण्या त्यांच्या मीन नॉर्मल लेवलला असणाऱ्याच्या स्वरूपाच्या जर असतील तर ती व्यक्ती स्वस्थ आहे किंवा त्याचं आरोग्य चांगलं आहे असं धरलं जातं. आणि ह्या तपासण्या जर त्याच्यापासून फारकत घेणाऱ्या अशा स्वरूपाच्या दाखवत असतील, म्हणजे कुठे शुगर लेवल वाढली आहे, कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे किंवा ब्लड प्रेशर जास्त आहे वगैरे, तर त्याचा अर्थ असा धरला जातो की आरोग्य चांगलं नाहीये. आता भानगड अशी होते की आरोग्य चांगलं नाही असं जरी त्याच्यात शिक्कामोर्तब केलं तरी आरोग्य कुठल्या कारणांनी बिघडलंय याचा शोध घेण्याचा प्रयत्न होत नाही. आता एकंदरच आधुनिक वैद्यकामध्ये सिम्प्टोमॅटिक रिलीफ किंवा फिक्सिंग ऑफ द प्रॉब्लेम असं जास्त प्रमाणामध्ये प्रचलित आहे. तुमचं ब्लड प्रेशर वाढलंय, अमुक एक गोळी घ्या, तुमचं ब्लड प्रेशर नॉर्मलला येईल की झालं, बाकी वेगळं काही करण्याची गरज नाही. ब्लड प्रेशर हा खाण्यामध्ये काय बदल केले नाही सुचवलं, म्हणजे ते फुडकण्याचा पण प्रयत्न होते, सुचवणं ही नंतरची गोष्ट झाली की लाईफस्टाईल अॅनालिसिस केलं जाणं आणि लाईफस्टाईल अॅनालिसिस करून ह्या ह्या गोष्टी तुमच्या चुकतायत त्या तुम्ही बदला तर हे तुमचे पॅरामीटर्स आपोआप नॉर्मल यायला लागतील असणार अशा स्वरूपाचं. असं आता कन्सेप्टच नाहीये. त्याला अमुक एक गोळी घ्या, कोलेस्ट्रॉल वाढलंय तर त्याला अँटीलिपिड घ्या, हायपरटेन्शन असेल तर त्याला डायबिटीसची गोळी घ्या, हायपरटेन्शनची गोळी घ्या, शुगर वाढली असेल तर शुगरचं काहीतरी सुरू करा, पण औषधं घ्या आणि ते मीन लेव्हलला आणा की ते झालं, तुमचं स्वास्थ्य सुरू झालं अशा स्वरूपाची कन्सेप्ट आहे. तर मुळात ही कन्सेप्टच चुकीची आहे. जर अशा प्रकारचं तुमच्या तपासण्यांमध्ये काहीतरी वेगळेपण जाणवत असेल तर त्याची कारणं हुडकायला हवीत, ती कारणं टाळायला हवीत आणि फार फार तर त्याच्या जोडीला औषधं द्यायला हवीत. पण मग आम्ही असं म्हणतो की आयुर्वेदाची औषधं जास्त चांगली आहेत, जर औषधं घ्यायचीच असतील तर आधी जीवनशैलीतील बदल कराव्यात आणि मग त्यात दुरुस्त होतात की नाही असं बघावं. पण अगदी समजा तसं नाही झालं तर निदान आयुर्वेदाच्या औषधाच्या जोडीला घ्यावीत. आणि मागे मी चर्काचार्यांनी सांगितलेली जी लक्षणं आहेत ती खरं तर आहेत की नाही असं बघितलं जावं. आता त्या लक्षणांना कोणी लक्षच देत नाही, जे सकाळी पहाटे लवकर जाग येते का आणि त्यावेळेला उत्साह वाटतो का, असं तपासणारा आणि तपासून घेणारा दोघांचीही गावी नसलेली असणाऱ्या अशा स्वरूपाची गोष्ट आहे. आणि मग पचन नीट होतं किंवा नाही, पोट साफ होतं किंवा नाही वगैरे वगैरे, हे प्रश्न लोकांना हे काहीतरीच प्रश्न आहेत, यातनं काय कळणार आहे असं लोकांना त्याच्याविषयीचं फीलिंग.
कदाचित गतिमान जीवनामध्ये लोकांना हे प्रश्न विचारून घ्यायचीही गरज वाटत नाही किंवा त्यासाठी शोध करावा असंही वाटत.
असं आहे, नक्की आहे. आणि जी लोक एवढी जागरूक कोलेस्ट्रॉल वाढलंय की नाही, ब्लड प्रेशर बरोबर आहे की नाही याबाबत असतात, ती लोक मला भूक नीट लागत नाही, माझं पोट नीट साफ होत नाही अशी तक्रार घेऊन गेलाय आणि माझं त्याचं दुरुस्त करा, मला ते कारण सांगा आणि माझं दुरुस्त करा असा आग्रह धरतायत, असं नाही होत. तर खरं म्हणजे तो मानसिकतेचा परिणाम असणार अशा स्वरूपाचा आहे आणि तो कुठून तरी मुळापासून बदलायला हवा. तेव्हा आरोग्य चर्काचार्यांनी वर्णन केल्याप्रमाणे म्हणलं तर समजून घ्यायला सोपं आहे, असं काही फार अवघड असणार अशा स्वरूपाचं नाही. आता आम्ही आधुनिक काळाला अनुसरून त्याला तपासण्यांची जोड पण द्यावी, त्यालाही काही अडचणीचा मुद्दा नाहीये. म्हणजे 30 अप किंवा 40 अप चेकअप करायला काही विरोध असायचं काही कारण नाहीये. पण मी माझ्या पुस्तकांमध्ये वर्णन करण्याचा प्रयत्न केला, आम्ही चार गट पाडले समजा त्याचे, की एक पहिला गट की ज्याला रुग्णाला काही होत नाही, त्रास होत नाही आणि त्याच्या तपासण्या सगळं नॉर्मल दाखवणारे असणार अशा स्वरूपाच्या आहेत. त्याच्यातनं एक असं पिक्चर तयार होतं की बा ठीक आहे, सगळं आलबेल आहे, सगळं उत्तम चाललेलं आहे, त्यामुळे काही आता वेगळी आरोग्याची काळजी घ्यायची काही गरज नाही असणार अशा स्वरूपात. कदाचित असंही असतं की तो खरं व्यक्ती खरंच आरोग्याची काळजी घेतोय आणि तो व्यायाम करतोय, योगासनं करतोय, त्याचं डाएट चांगलं आहे, नियमित आहे, चांगलं खातोय वगैरे वगैरे असणार अशा स्वरूपाचं आणि त्याला खरंच आरोग्याची काळजी जास्त वेगळी घेण्याची अशा स्वरूपाची गरज नाही असं असू शकतं. दुसऱ्या बाजूलाही परिस्थिती असू शकते की त्याला व्यसन आहे, तंबाखू आहे, सिगारेट आहे, दारू आहे किंवा असणार अशा स्वरूपाचं, मानसिक ताणतणाव खूप आहे, त्याच्यावरती जबाबदाऱ्या खूप आहे, त्याचं ओव्हरवर्क आहे वगैरे वगैरे. आणि आत्ता अपरेंटली सगळी परीक्षण जी आहेत ती नॉर्मल आहेत, पण याचा अर्थ ती तशीच नॉर्मल राहतील असं नाही,
लॉंग
टर्म विचार करणं गरजेचं आहे. तेव्हा हे परीक्षण नॉर्मल आहेत म्हणून हुरळून जायचं कारण नाही, खरंच ती योग्य आहेत किंवा नाहीत असं समजून घ्यायला पाहिजे, आणि तसं नसेल तर त्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, म्हणजे जी कारणं आहेत ती टाळायला पाहिजे. हा एक गट झाला. शेवटचा गट असा धरूया की ज्याच्यामध्ये परीक्षणांमध्ये पण गोंधळ आहेत आणि त्या व्यक्तीलाही त्रास होत आहे, त्याला हायपरटेन्शन सापडतंय, त्याला शुगर जास्त आहे वगैरे वगैरे असणार अशा स्वरूपाची, आणि त्याचे डायबिटीसची लक्षणंही त्याच्यामध्ये दिसत आहेत, म्हणजे नुसतीच शुगर जास्त आहे असं नाही पण लक्षणंही दिसत आहेत वगैरे वगैरे. तर आता आधुनिक वैद्यकामध्ये त्याला काय ब्लड प्रेशर असेल तर ब्लड प्रेशरचे औषधं सुरू करा, शुगर असेल तर शुगरचे औषधं सुरू करा, कोलेस्ट्रॉल वाढलं असेल तर कोलेस्ट्रॉलची औषधं सुरू करा असं केलं जातं, आणि लक्षणं कमी झाली आहेत की नाही त्या रोगाची असं बघितलं जातं, आणि मग तो आता ठीक आहे, हेल्दी आहे अशा स्वरूपाचं म्हणून त्याला डिक्लेअर केलं जातं. तर माझं म्हणणं इथंही खरं तर त्याची कारणं काय आहेत असं पुन्हा हुडकायलाच पाहिजे. जर त्याला ब्लड प्रेशर वाढलेलं असेल, जर त्याचं डायबिटीस डिटेक्ट झालेला असेल किंवा आणखीन काही इतर आजार असतील असणाऱ्या स्वरूपाचे, तर नेमकी कारणं काय आहेत असं हुडकायला पाहिजे, ती कारणं टाळण्यासाठी त्याला उपदेश करायला पाहिजे, आणि मग त्याच्या व्यतिरिक्त औषधं द्यायला पाहिजेत, आणि मग आयुर्वेदाची औषधं जास्त चांगली आहेत, मूलगामी परिणाम करणारी अशा स्वरूपाची म्हणून. तर हे चौथा गट असं मी म्हणतोय. मधले दोन गट मिसमॅच असणारे गट असं मी ज्याला म्हणतो, की अपरंटली पेशंटला त्रास काही नाही पण कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, ईसीजीमध्ये बदल आले आहेत किंवा ब्लड प्रेशर वाढलेलं आहे वगैरे वगैरे असणार, तर त्याला आधुनिक वैद्यकाप्रमाणे तो आजारी आहे असं डिक्लेअर केलं जातं जरी पेशंटला त्रास काही होत नसला तरी, आणि ते मीन लेवलला आणण्यासाठी प्रयत्न केले जातात औषधांच्या माध्यमातून. तिथंही समजा असं गृहित धरून चालू की हे तपासण्या आरोग्य स्थिती निदर्शक नाही आहेत, तर त्या का नाही त्याची पुन्हा कारणं शोधायलाच पाहिजेत, आणि ती कारणं दुरुस्त करायला पाहिजे, दूर करायला पाहिजेत. नुसती औषधं देणं हे त्याच्यावरचं उत्तर नाही. आणि तिसरा गट असा राहतो की ज्याला पेशंटला त्रास होत असतो पण तपासण्या नॉर्मल असतं, त्याला चक्कर येत, त्याला भूक लागत नाही, त्याला झोप लागत नाही असं त्याचं म्हणणं असतं, पण बीपी नॉर्मल आहे, शुगर नॉर्मल आहे, कोलेस्ट्रॉल नॉर्मल आहे, तुम्हाला काय झालं झालं
म्हणजे काय झालं याचं एक्झॅक्ट कशामुळे झालं याचं निदान होत नाहीये,
आणि तो सांगत असतो मला नाही बरं वाटत पण डॉक्टर सांगतो नाही यू आर ओके, काही तुम्हाला काही झालेलं नाही आहे, यू कॅरी ऑन असणार अशा स्वरूपाचं. तर हेही गोंधळाचं आहे. तिथे खऱ्या अर्थाने ह्या कारणांचा शोध, त्याच्या कारणांचा शोध घ्यायला पाहिजे, आणि मग ती कारणं दूर करणं अशा स्वरूपाचा उद्योग करायला हवा, आणि मग त्याला धरून औषधोपचार करायला हवा. हे थोडक्यात दिसतं काय की चार गट आम्ही पाडले, आणि त्या चारही गटांच्या संदर्भामध्ये त्या वस्तुस्थितीच्या निदर्शकच असतील असं नाही. अपरंटली सगळं चांगलं आहे असं वाटणाऱ्या पेशंट बाबतीत सुद्धा पुढे मोठा धोका असू शकतो, आणि सगळं खूप खराब आहे असणार अशा स्वरूपाच्या पेशंटच्या बाबतीत सुद्धा कारणं सापडली, त्याला धरून ट्रीटमेंट दिली, त्यांनी बरं वाटलं आणि ते चांगलं बरं वाटलं अशा प्रकारची पण परिस्थिती असू शकते. तर माझा त्यातला म्हणण्याचा उद्देश असा की ह्या परीक्षणांवरनं खऱ्या अर्थाने बोध होतोच असं नाही, तर त्याला लाईफस्टाईल पण तपासायला पाहिजे. आता मी एक असं सजेशन दिली आहे की आता इन्शुरन्स कंपन्यांपर्यंत किती पोचते काय होतं असं मला माहिती नाही, पण माझी सजेशन अशी आहे की जेव्हा इन्शुरन्स केला जातो त्यावेळेला इन्शुरन्स कंपन्या त्या व्यक्तीला निर्णया प्रकारच्या तपासण्या करून घ्यायला सांगतात. मग त्यामध्ये आता मी सांगितलं तसं कोलेस्ट्रॉल आहे, ब्लड शुगर लेवल आहे, बीपी आहे किंवा ईसीजी आहे वगैरे वगैरे अशा स्वरूपाचं, त्याचा खर्च कंपनी त्या व्यक्तीकडूनच घेत असते. तर ह्याच्या जोडीला आयुर्वेदिक लाईफस्टाईल गायडन्स किंवा कन्सल्टेशन असं त्या कंपनीने त्या व्यक्तीच्या पैशातूनच करून घ्यावं. आम्ही जसं आता कुठलाही पेशंट आमच्याकडे आला की आम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तो काय काय करतो अशी माहिती विचारतो, सकाळी उठतो किती वाजता इथपासून सुरुवात होते. मागे मी एका एपिसोडमध्ये मला
नक्कीच मी आता इनफॅक्ट तुम्हाला म्हणणार होते की आपल्या दोन तीन पुस्तकांमध्ये जे हे रेफरन्सेस आहेत की एक्झॅक्टली आपली जीवनशैली कशी असायला पाहिजे, तर मला असं वाटतं तुम्ही जर का या पुस्तकांची नावेही इथे परत एकदा आपल्या श्रोतेवर्गांना सांगितली तर याचा नक्कीच त्यांना फायदा होईल त्यांच्या रेग्युलर रुटीनमध्ये ते फॉलो करण्यासाठी.
दादा आयुर्वेदिक लाईफस्टाईल द की टू हेल्थ असं एक इंग्रजीतलं पुस्तक आहे, त्याचं मराठीतलं पुस्तक पण प्रकाशनाच्या मार्गावर आहे, आयुर्वेदीय जीवनशैली आरोग्याची गुरुकिल्ली, ते अजून सुदैवाने प्रेसमध्येच ते एक वर्ष अडकलंय ते बहुतेक लवकर रिलीज होईल असं वाटतंय. कॅन्सर हृदरोग आणि मधुमेह आयुर्वेदानुसार प्रतिबंध आणि उपचार असं एक मराठीतलं जुनं पुस्तक होतं, त्याच्या दोन एडिशन झाल्यानंतर आता फक्त कॅन्सरवरती डेडिकेटेड कॅन्सर आयुर्वेदाचा सर्वांगीण दृष्टिकोन असं मी नवीन पुस्तक तिसरी एडिशन म्हणून काढलंय आणि ते एक्सक्लुझिव्हली कॅन्सरचं केलंय. पण त्यातला मधुमेह आणि हृदरोगावरती मी स्वतंत्र पुस्तकं लिहायचे असं ठरवलंय. आता ते मला प्रत्यक्षात अंमलात येईपर्यंत अजून किती काळ जाईल सांगता येत नाही. आणि आता गुंतवणूक आरोग्यातली असं रिसेंट पुस्तक ज्याच्यावरती आपल्या आता ही मुलाखती चालू आहेत ते नवीन पुस्तक आलेलं असणार अशा स्वरूपाचं आहे. आणि ह्या सगळ्यावरती मुलाखती ई प्रसारांनी केलेल्या आहेत. 10 मुलाखती ऑलरेडी झालेत आपल्या. आता 11वी झाल्यानंतर आपली 12वी मुलाखत चालू आहे. तर त्या माध्यमातूनही मी या संदर्भामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या गोष्टी बोलतोय असं झालंय. पण त्यातला महत्वाचा मुद्दा आता ह्या सगळ्या चर्चेमध्ये म्हणून विचारात घ्यायला पाहिजे अशा स्वरूपाचा की इन्शुरन्स कंपन्यांच्या संदर्भामध्ये मी बोलत होतो आणि अशी सजेशन दिली होती की त्यात लाईफस्टाईल गायडन्स घेतला जावा असणार अशा स्वरूपाचं. त्यातलं बेसिक लॉजिक असं की इन्शुरन्स कंपन्या ह्या फायद्यासाठी स्थापन झालेल्या कंपन्या म्हणजे ती शेवटी कंपनी आहे. आणि कंपनी असं म्हटल्यानंतर मी इन्व्हेस्ट इतके केलेत आणि मला त्यातनं इतका प्रॉफिट मिळायला पाहिजे अशासाठी तर त्यांचं आहे. इतकी वर्ष कसं होत होतं की इन्शुरन्स कंपन्या 100 लोकांकडनं गोळा करून 1-2 लोकांवरती खर्च करत होते कारण लाईफस्टाईल त्या मानाने हेल्दी होती आणि आजारी पडणाऱ्यांची संख्या कमी होती. आता जेव्हा आजारी पडणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे आणि आजाराच्या कॉस्ट पण खूप वाढत चालले. मी आता रिसेंटली ऐकलेलं उदाहरण जे आहे ते पोटात खूप जोरात दुखायला लागलं म्हणून हॉस्पिटलला गेले आणि सिटी स्कॅन वगैरे सगळं करून त्याचं निदान झालं की युरिनरी कॅल्क्युलस आहे म्हणजे मुतखडा आहे आणि त्याच्यामुळे पेन होत आहे असणार अशा स्वरूपाचं. आणि मग तो 3 mm आहे त्याला वेगळं काही करण्याची गरज नाही असणार अशा स्वरूपाचं म्हणून पाठवलं घरी. पाणी जास्त प्या आणि जाईल पडून आणि दुखलं तरी गोळी घ्या. ह्या सगळ्याचं बिल फक्त $19,000 एवढं झालं. अमेरिकेतलं रिसेंट उदाहरण आहे. आता $19,000 इन्शुरन्स कंपनी भरले कंपनीने भरले म्हणून त्या व्यक्तीला त्याचं काही फार दोषीच पडली नाही. पण असं लक्षात घ्या की अशा प्रकाराने जर कंपन्या पेशंटवरती खर्च करत असतील तर स्वाभाविक आहे की तुमच्या नॉर्मल प्रीमियममध्ये ह्या गोष्टी बसणारच नाहीत आणि त्याच्यामुळे तो प्रीमियम वाढवायला लागतो आणि मग तो सर्वसामान्यांच्या कधी दावा का बाहेर गेला अशा स्वरूपाची गोष्ट केली. तर हे जर प्रकरण टाळायला हवं असेल तर इन्शुरन्स कंपन्यांचाही फायदा व्हायला पाहिजे आणि समाजाचाही फायदा व्हायला पाहिजे असं त्याचा अर्थ. इन्शुरन्स कंपन्यांचा फायदा कधी होईल? जर क्लेम्स कमीत कमी आले तर फायदा होईल. क्लेम्स कधी कमीत कमी कधी येतील? जर लोक स्वस्थवृत्ताचे नियम पाळायला लागले आणि लाईफस्टाईल त्यांनी बदलली आणि आजारी पडू नये याच्यासाठी काळजी घेतली तर लोकांचं आरोग्य सुधारेल. इन्शुरन्स कंपनीवरती बोजा येणार नाही असणार अशा स्वरूपात इन्शुरन्स कंपनी पण फायद्यात राहील असणार अशा स्वरूपात. आणि जे स्ट्रोक्स वगैरे असे जे किंवा अपघात वगैरे असणारे अशा स्वरूपाच्या जे गोष्टी आहेत कधीतरी काहीतरी घडणाऱ्या अशा स्वरूपाच्या त्याच्या बाबतीमध्ये इन्शुरन्सचा क्लेम लागेल अशा स्वरूपाचं. किंवा आपण कॅन्सर वगैरेच्या बाबतीमध्ये हा आणखी जरा विषय थोडासा इलॅबोरेटली नंतर बोलायला लागेल तो पुन्हा एकदा आपण त्याच्याविषयी त्याबाबत बोलायला असणार अशा स्वरूपात. पण या दोहोपक्षी फायदा असणार अशा स्वरूपाचा आहे. पण हे करायला जर त्याला लाईफस्टाईल सांगितली गेली की तुझ्या लाईफस्टाईलमध्ये तुझा आता कोलेस्ट्रॉल जास्त आहे तो अमुक शुगर जास्त आहे वगैरे वगैरे हे काय औषधोजना आयुर्वेदाची ॲलोपॅथीची काय असेल ती तुला दिली आता पण ह्याच्या जोडीला तू लाईफस्टाईलमध्ये या प्रकारचे बदल कर. सकाळी लवकर उठायला सेंद्रियच खा योगासनं कर व्यायाम कर वगैरे वगैरे असणार अशा स्वरूपाचं. एक सर्वसामान्य रिॲक्शन अशी राहिला रे बापरे एवढं सगळं करायचं आणि मग आपण ते पैसे आपण इन्शुरन्ससाठी एवढे पैसे भरतो ते काय कामाचे स्वरूपाचं आपण उगीच वाया घालवतो की काय असणार अशा स्वरूपाचं. आणि मग एवढे सगळ्याचे नियम घालून घ्यायचे असतील तर मग जगण्याला काय अर्थ राहिला? आपल्याला आनंदाने मजेने काही जगताच येणार नाही असणार अशा स्वरूपाचं. तर ही मनोवृत्ती राहणार म्हणजे हे काही मी नाकारू शकत नाही या प्रकारच्या गोष्टी
पण
हा भिन्न आहेत असणार अशा स्वरूपाच्या. पण तरी सुद्धा मी म्हणतो 100% 10% लोक तयार होतील किंवा ठीक आहे हे म्हणतायत ना आपण तसं करूया आणि आपली दिनचर्या नीट ठेवूया आणि जेणेकरून आपल्याला विम्याचा क्लेमच करायला लागू नये. आजारी पडलोय अँड हॉस्पिटलला जाऊन बिलं भरायला लागलीत अशा प्रकारची पाळी येऊ नये. 10% लोकांनी जरी पाळलं तरी विमा कंपनीचा खूप फायदा होतो या सगळ्या प्रकरणात. म्हणजे मागे ऑस्ट्रेलियातलं उदाहरण मी मागे सांगितलं होतं ते वर्थ आहे या सगळ्या संदर्भामध्ये. इन्शुरन्स कंपनीनी स्पॉन्सर्ड अशा स्वरूपाचे रेस्टरूम्स आहेत हायवेला, आणि ज्या कोणी माणसांनी कल्पना मांडली त्यांनी असं सांगितलं की दिस इज प्रॉफिटेबल फॉर द इन्शुरन्स कंपनी. म्हणजे काय तर लोक 1000-1200 किलोमीटरचा पल्ला एका दमात गाठतात, 8-8-10 तास ड्रायव्हिंग करून गाठतात, आणि मग त्यात कुठेतरी थकवा येतो, थोडी विश्रांती घेतली, चहा कॉफी घेतली तर बरं वाटतं आणि मग ऍक्सिडेंटचं प्रमाण कमी होतं. त्याला काय $8 खर्च येतो, ते काही पैसे नसतात असं काही नाहीये. जो माणूस कार घेऊन एवढं 800-1000 किलोमीटर जातो त्याच्या खिशात $8 नसतात असं काही नाहीये. पण तरीही स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करायचे असं म्हटल्यानंतर टाळटाळ येते, जाऊ दे अजून थोडं पुढे जाऊ, अजून थोडं पुढे जाऊ असं करत पुढे कुठेतरी मोनोटोनस ड्रायव्हिंगमुळे अपघात होतात. म्हणून त्याने असं सांगितलं की काही नाही, आपण फ्री टी आर कॉफी फ्री ब्रेक फॉर फ्री वगैरे अशा स्वरूपाचं इन्शुरन्स कंपनी स्पॉन्सर्ड रेस्टरूम्स अशा स्वरूपाच्या क्रिएट करायच्या. फ्री आहे असं म्हटल्यानंतर लोक टेम्प्ट होतात की ठीक आहे थोडा वेळ चहा मिळतोय आपण चहा तरी घेऊ असणार. अशा स्वरूप तो येतो, थोडा वेळ थांबतो, चहा घेतो आणि त्याला फ्रेश वाटतं आणि तो जातो. ऍक्सिडेंट्सचं प्रमाण कमी झालं की क्लेम्स कमी होतात आणि क्लेम्स कमी झाल्यामुळे इन्शुरन्स कंपनीचा फायदा होतो. आणि हे प्रूव्ह झालं, नुसतं तात्विक नाही राहिलं, प्रत्यक्षात बांधलं गेलं आणि असं प्रूव्ह झालं की इट इज मोर बेनिफिशियल टू बिल्ड अँड मेंटेन रेस्टरूम्स दॅन पे फॉर कॉम्पेन्सेशन फॉर ऍक्सिडेंट्स. आता ही जशी नॉव्हेल आयडिया आली आणि ती दोघांच्या अर्थाने फायदेशीर आहे, कंपनीच्या अर्थाने फायदेशीर आहे आणि सर्वसामान्य व्यक्तीच्या अर्थाने फायदेशीर आहे. तसं मी आरोग्य संपन्न राहिलो आणि मला इन्शुरन्स क्लेम करायला लागला नाही अशा स्वरूपाचं, तर माझ्या दृष्टीने फायद्याचं आहे. इन्शुरन्स कंपनीच्या दृष्टीने फायद्याचं आहे की वा की नुसतेच इन्शुरन्सचे पैसे घेतले, क्लेम कधी द्यायलाच लागला नाही असणार अशा स्वरूपाचं. पण त्यासाठी मला माझ्यावरती रिस्ट्रिक्शन्स घालून घ्यायला लागतात. मग मी चांगलंच खाईन, योगासनं करेन, प्राणायाम करेन, व्यायाम करेन किंवा माझा दिनचर्या चांगली राखण्याचा प्रयत्न करेन वगैरे वगैरे असणार अशा स्वरूपाचं. पण जेणेकरून माझं आरोग्य हे मला मिळवायचं आहे, एक आता कन्सेप्ट अशी असेल, मागे त्याच्याविषयी मी बोललो होतो की आपण डॉक्टरकडे जातो किंवा डॉक्टरने सांगितलेली औषधं घेऊन येतो म्हणजे आपण आरोग्य विकत घेतो अशी एक कन्सेप्ट आहे. आणि त्याला एक चांगलं असं म्हणलं जातं की आरोग्य हे विकताही येत नाही आणि विकतही घेता येत नाही, ती मिळवायची गोष्ट आहे आणि ती इंडिव्हिज्युअल व्यक्तीची जबाबदारी. डॉक्टर फार तर त्याच्या संदर्भात मार्गदर्शन करू शकतात असं आहे आणि औषधं त्याला मदत करू शकतात असं आहे, पण आरोग्य हे विकलंही जाऊ शकत नाही आणि विकतही घेता येत नाही असं दोन्ही प्रकारचं. त्या आरोग्य ही स्वतःची जबाबदारी आहे असं एकदा ठरलं की मग स्वतःला निर्बंध घालून घेणं हे ओघानी आलं असणार अशा स्वरूपाचं. आणि ते आम्ही आनंदाने केलं की हे मी आरोग्यरूपी लाभासाठी करतोय आणि त्याचे पुढे खूप मोठे लाभ आहेत असणार अशा स्वरूपाचं, तर मला त्याचं दुःख नाही होणार. आणि आपला सगळा विषय आता गुंतवणुकीचा चाललाय, आम्ही खूप चांगल्या रीतीने कमावलं आणि मग कुठेतरी मी आरोग्य खर्च केलं. म्हणजे काय याचा अर्थ असा नाही होत की बाबा मी काही चाहिन, मजा काही करायचीच नाही, कधी मला पिझ्झा खावासा वाटला तर नाही बाबा ते जंक फूड आहे त्यामुळे ते खायचंच नाही वगैरे असणार अशा स्वरूपाचं. 4 महिन्यातून एकदा तुम्ही चांगलं आरोग्य संपन्न आहात आणि व्यायाम सगळं व्यवस्थित करतात, पचवण्याची ताकद आहे तर खा 4 महिन्यातून एकदा. पण ते 4 महिन्यातून एकदाच असू दे, दर 2-3 दिवसांनी खायला लागला तर आरोग्य बिघडणार आहे हे नक्की असणार अशा स्वरूपाचं. त्यातला तारतम्य विवेक असणार अशा स्वरूपाचा हवा आणि मुळामध्ये आरोग्य तेवढं कमावलेलं असायला हवं. आम्ही गमवायचा अधिकार आम्हाला केव्हा येईल, जेव्हा आम्ही कमावलेलं चांगलं आहे तेव्हा. आम्ही कमावलेलं काहीच नाही आणि आहे ते नुसतंच गमावतोय असं जर प्रकरण असेल तर दिवाळखोरी येणार. पहिल्या एपिसोडमध्ये मी सांगितलं होतं आताच्या ह्याच्यात तसं दिवाळखोरी येणार. त्या ती दिवाळखोरी जर टाळायला हवी असेल तर मुळामध्ये कमावण्याचा विचार स्ट्रॉंग पाहिजे. आणि त्याच्यासाठी आरोग्य म्हणजे नेमकं काय असं मी मगाशी म्हटलं तसं, त्याला अगदी तपासण्यांची गरजच आहे असं नाही, पण समजा तपासण्या केल्या म्हणून अडचण नाही असणार अशा स्वरूपाची, पण ह्या गोष्टी आपल्या होत आहेत किंवा नाहीत असं बघावं. आपल्याला भूक नीट लागते की नाही, झोप नीट लागते की नाही वगैरे वगैरे असणार अशा स्वरूपाचं. ते होत नसेल तर आधीच प्रिव्हेंटिव्ह चेकअप सारखं करावं किंवा लाईफस्टाईल गायडन्स घ्यावं या सगळ्या प्रकार. आता आम्ही आमच्या दवाखान्यामध्ये असा उद्योग सुरू केलाय, विशेषतः कॅन्सर, हृदरोग, मधुमेह यांचे जे पेशंट आहेत तर त्याच्या पुढच्या पिढीला कॅन्सर होऊ नये म्हणून, हृदय होऊ नये म्हणून, मधुमेह होऊ नये म्हणून जीवनशैलीविषयक मार्गदर्शक करायचं असं आता सुरू केलंय आम्ही, नव्याने सुरू केलंय. आणि ते सबसिडाईज रेट्समध्ये असणार अशा स्वरूपाचं की बेअर मिनिमम ठेवावं आणि शक्यतो औषधं वापरायची नाहीत असं ठरवायचं. पण अगदीच गरज पडली तर औषधं द्यायची, पण नाहीतर आहार विहार दैनंदिन दिनचर्या यातून ते साधण्याचा प्रयत्न करायचा. तर त्यातून असं होईल की आरोग्यासाठी आम्ही काहीतरी गुंतवणूक करतोय, आरोग्यासाठी मार्गदर्शन घेतोय, किंवा अनुवंशिकता तुटावी कुठेतरी. आता आम्ही एक असं म्हणतो की तुम्हाला डायबिटीस आहे, वडिलांना डायबिटीस होता आणि आजोबांना होता, काकांना होता, अशा स्वरूपाचा तुम्हाला डायबिटीस येण्याची शक्यता खूप आहे आणि तुमच्या पुढच्या पिढीमध्ये पण तो येणार असणार. तर त्याचा ऑनसेट जनरली 40-50 पुढे असतो. तुमचं आत्ताच वय लग्न झालेलं आहे आणि आता तुम्ही मुलं होण्याच्या स्टेजमध्ये आहात, तर तुम्ही पंचकर्म करून घ्या, डायबिटीसची सिव्हिरिटी तरी कमी होईल आणि पुढच्या पिढीमध्ये डायबिटीस जाण्याचं जे प्रकरण आहे त्याची तीव्रता तरी कमी होईल. असं एक 2-3 पिढ्या केल्यानंतर मग डायबिटीसची अनुवंशिकता संपेल. पण हे त्यावेळेला बीजारोपण करायचं, तो मुलगा पुढे मोठा होणार आणि मग त्याला डायबिटीस उशिरा झाला किंवा कमी तीव्रतेचा झाला तर आपल्याला फळ मिळालं असं ते कळलं, हे खूप लांबचं आहे गणित.
म्हणजे नक्कीच आपल्या पूर्वजांनी लावलेल्या वडाच्या किंवा आंब्याच्या झाडांचं आज आपण जसं
घेतो तशा स्वरूपाचं ते आहे. पण बेसिक त्यातला मुद्दा अनुवंशिक विकार हे शुक्रदोषजन्य असणाऱ्या अशा स्वरूपाचे आहेत. शुक्रदोष दूर करण्यासाठी पंचकर्म वापर करायचा आणि पंचकर्म करून जर संतती झाली तर ते दोष प्रमाण त्याचं नक्की कमी राहील असं आहे आताच्या याच्यामध्ये. तर तसा एक विचार या संदर्भामध्ये करावा आणि मग ते आरोग्य कसं आपल्याला टिकवता येईल, वाढवता येईल याच प्रकारचा विचार. म्हणजे आधी मिळवणं जर नसेल, आता जर या सगळ्या प्रकारातून असं लक्षात आलं की आरोग्य चांगलं आहे तर मग टिकवणं आणि वाढवणं असा विषय राहतो. जर नसेल तर मिळवायचं, टिकवायचं आणि मग वाढवायचं असे मुद्दे राहतात. आणि मग त्यातून भरपूर आरोग्य कमावलेलं आहे, मग खर्च करण्याचा विचार करायचा असा त्यातला मुद्दा राहील आता. तर मला असं वाटतं की आरोग्य म्हणजे नेमकं काय असा जो मुद्दा होता त्याच्यापर्यंत आपण आलो, मिळवायचं कसं आणि टिकवायचं कसं
हा परत एकदा स्वतःच्या स्वतः करायचा विचार आहे. आणि प्रत्येकाने जेव्हा ही एक जागरूकता प्रत्येकामध्ये येईल तेव्हा नक्कीच यामध्ये आपल्याला डेव्हलपमेंट दिसेल. गुंतवणूक व खर्च यात नेमका फरक काय, कोणता खर्च हा खर्च न राहता गुंतवणूक ठरते याविषयी आपण.
सर्वसामान्यपणे काय असतं की जेव्हा कुटुंबाचं बजेट केलं जातं तेव्हा नित्यनेमाने लागणाऱ्या गोष्टी किंवा गरजेच्या गोष्टी अशा ज्या काही आहेत आता, मग ते वाण्याचं सामान असेल, इलेक्ट्रिसिटीचं बिल असेल, घराचं भाडं किंवा काय त्याचं टॅक्स वगैरे असणार अशा स्वरूपाचे असतील, टेलिफोन नंतर कन्व्हेयन्स वाहनाचा खर्च असणार अशा स्वरूपाचा त्याची देखभाल वगैरे वगैरे, असं सगळे गोष्टी डोळ्यासमोर धरून आर्थिक नियोजन महिन्याचं वर्षाचं वगैरे अशा स्वरूपाचं केलं जातं. आणि मग आपलं उत्पन्न किती, जसं तिकडे देशाचं बजेट मांडत असताना रुपया कसा येणार आणि रुपया कसा खर्च होणार असं जसं दाखवलं जातं आणि मग त्यात कर्ज किती आहेत आपण घेतलेली की असं देशाची कर्ज काय आहेत असं जसं तिकडे विषय असतो, जसं आपण घेतलेली कर्ज किती त्याचा हप्ता किती आहे आणि मग ह्या सगळ्यातून आपल्याला खर्च करायला किती अमाऊंट हाताशी राहते आणि मग त्यातली कुठली अमाऊंट कशावरती खर्च करायची असं एकंदर आता त्याची गणितं ठरतात. मग असा काटकसरीचा विचार सुरू होतो की आपल्याला खर्च तर एवढे जास्त आहेत, मिळकत तर इतकीच आहे असणाऱ्याच्या स्वरूपाची. आणि मग यातल्या कुठल्या गोष्टीवरती किती खर्च करायचा याच्याविषयीचे खल सुरू होतात. मग सर्वसामान्यपणे असं होतं की स्वस्त काय मिळतंय असं बघूया. मग तेलांमध्ये आता सोयाबीनचं तेल सर्वात स्वस्त आहे बाजारात मिळणारे उपलब्ध असणाऱ्या तेलांमध्ये. मग आणि ते चांगलं आहे, प्रोटीन वगैरे आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे मग सोयाबीनचं तेल घेऊया असणार अशा स्वरूपाचं. किंवा म्हशीच्या दुधापेक्षा गाईचं दूध म्हणजे संकरित गाईचं दूध थोडं स्वस्त आहे असणार अशा स्वरूपाचं, मग त्याच्याऐवजी ते घेऊया असणार अशा स्वरूपाचं. असं प्रत्येक गोष्टीच्या बाबतीमध्ये काही निकष लावले जातात की त्यातल्या त्यात स्वस्त काय आहे असा एक निकष महत्वाचा असणार अशा स्वरूपाचा असतो. त्यामध्ये त्याची उपयुक्तता किती, त्याचे फायदे किती, त्याने काही नुकसान होणार आहे किंवा नाही, लॉंग टर्म त्याचे काय परिणाम होणार आहेत किंवा नाही याचा विचार नसतो. आता ह्या महिन्याला मला वाण्याच्या सामानासाठी इतकाच पैसा उपलब्ध आहे, त्या पैशामध्ये मी तेल किती रुपयाचं आणू, गहू किती आणू, तांदूळ किती आणू, डाळी किती आणू वगैरे वगैरे किंवा काय दूध दुभतं किती रुपयाचं घेऊ वगैरे वगैरे असणार अशा स्वरूपाचं. आणि हे सगळे आम्ही खर्च या सदरामध्ये असणाऱ्या स्वरूपाचे मोडतो धरतो आणि हे आवश्यक खर्च या सदरामध्ये मोडतात असणाऱ्या स्वरूपाचे. मग त्याच्या पलीकडे इतर आवश्यक खर्च म्हणून जे काही आहेत त्याच्यात कुठे कात्री लावता येईल का असं काही थोडेफार प्रयत्न होतात. मोबाईलचं बिल फार वाढतंय तर नेट कनेक्शन चालू ठेवायचं किंवा नाही करायचं किंवा पोस्टपेड घ्यायचं का प्रीपेड घ्यायचं. प्रीपेड घेतलं तर आपल्या निदान हातात तरी खर्च राहतो वगैरे वगैरे असे त्यातले निर्णय त्यातले मुद्दे असतात. पण इथं माणसं खर्च नेमका कशाला म्हणायचं असं ठरवण्याचा प्रयत्न करतात. यातले काही खर्च हे गुंतवणूक या सदरामध्ये कन्व्हर्ट होऊ शकतात जर तुम्ही जाणीवपूर्वक पावलं उचललीत तर. आणि अपरंटली ते खर्च जास्त न वाटता ती गुंतवणूक ठरू शकते. लॉंग टर्म विचार करण्याची त्याला गरज राहते असणाऱ्या अशा स्वरूपाची. म्हणजे समजा सोयाबीनचं तेल आज सर्वात स्वस्त आहे पण ते रिफाईंड आहे. आणि यांचं एक म्हणणं असं आहे सोयाबीनच्या बाबतीमध्ये ओमेगा ऍसिडचं प्रमाण खूप व्यस्त आहे आणि त्यामुळे त्याच्या फायदे आणि त्याचे तोटे असं दोन्ही गोष्टी लक्षात घ्याव्या. ते कॉन्ट्रोवर्शियल असणार अशा स्वरूपाचं आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे जर फोडणीसाठी तेल वापरलं जातं तेल गरम केलं जातं तर हीट स्टेबल अशा स्वरूपाचं ऑइल पाहिजे आणि ते नॅचरल पाहिजे. कारण तुम्ही जेव्हा रिफाईंड करता तर ते जवळपास 450 डिग्रीपर्यंत तापवता ते जाळता लिटरली अशा स्वरूपाचं आहे. आणि त्यात पुन्हा निकेल वगैरे अशा प्रकारची केमिकल्स घातली जातात. त्या हे जर आम्ही या प्रकाराने रिफाईंड करून तेल वापरत असू तर ते आरोग्याच्या दृष्टीने चांगलं नाही जरी ते दिसायला खूप चांगलं दिसत असलं तरी. म्हणजे मग नॅचरल ऑइल्स वापरायला पाहिजेत. म्हणजे नॅचरल ऑइल्समध्ये आता उपलब्ध कुठली कुठली आहे तर तिळाचं तेल आहे किंवा शेंगदाणा तेल आहे खोबरेल तेल आहे मोहरीचं तेल आहे
ऑइली ऑइल गाण्यावरची तेल जी उपलब्ध होऊ शकतात ते वापरणं
चांगलं आहे. फक्त ते फिल्टर्ड वापरायला पाहिजे एवढंच असणार अशा स्वरूपाचं. ती महाग असतात आणि ती महाग असल्यामुळे दुहेरी निमित्त मिळतं की ते महाग आहे म्हणून नको आणि याच्यामध्ये सोयाबीनमध्ये प्रोटीन्स वगैरे जास्त आहेत म्हणून ते घेऊया अशा स्वरूपाचा आता त्याच्या संदर्भात विचार होतो. तर हे हीट स्टेबल आहे शेंगदाणा तेल किंवा तिळाचं तेल दोन्ही असणार. तिळाचं तेल आता वापरायची सवय नाही राहिली आपल्याला अशा स्वरूपात. त्यामुळे ते आपण जर घेतलं तर फोडणी या संकल्पनेला ते जास्त चांगलं आहे. ऑलिव्ह ऑइल जरी चांगलं असलं तरी हीट स्टेबल नाही आहे. त्यामुळे कच्चं तेल जेव्हा वापरायचं असेल तेव्हा ऑलिव्ह ऑइल वापरायला हरकत नाही. नाहीतर मग शेंगदाणा किंवा तिळ तेल असंच खरं तर वापरायला पाहिजे किंवा साजूक तूप वापरायला पाहिजे सरळ या प्रकारचं. पण अशा प्रकारांनी तेलं वापरली गेल्यानंतर ती लॉंग टर्म आम्हाला उपयोगी पडणार आहेत असा त्याचा अर्थ होईल. आता इथं एक गैरसमज असे मोठे आहेत की ते शेंगदाणा तेल कोलेस्ट्रॉल वाढवतं वगैरे वगैरे असणार आहे स्वरूपात. म्हणजे लगेच लोकांच्या शंका येते की अहो तुम्ही शेंगदाणा तेल सांगताय ते शेंगदाणा तेल तर कोलेस्ट्रॉलच्या दृष्टीने फार वाईट म्हणून सांगितलं गेलेलं आहे वगैरे असणार अशा स्वरूपात. तर कोलेस्ट्रॉलचा संबंध चिंतेशीच आहे आणि तळलेल्या पदार्थांशी. डीप फ्राईड आयटम्स नकोत याच्याविषयी शंका नाही. म्हणजे शटीशन मासे खाल्लेत तर प्रश्न नाही येणार पण रेग्युलर तुम्ही वडापाव खायला लागलात किंवा समोसा खायला लागलात तर त्रासदायक आहे नक्की असणार अशा स्वरूपाचं. आणि हे आता प्रूव्हन असणार अशा स्वरूपाचं. तर त्याचा याच्याशी संबंध खरं तर नाही. त्याचा संबंध स्ट्रेसशीच आहे. त्या तुमचा स्ट्रेस कमी झाला तर या तेलानी काही अशा प्रकारचं कोलेस्ट्रॉल वाढणं वगैरे अशा प्रकारची काही गोष्ट नाही. मग प्रश्न काय राहतो की कुठलं महाग आहे कुठलं स्वस्त आहे. तर शेंगदाणा तेल महागच आहे आता. तर मग महाग असताना सुद्धा आम्ही ती घ्यायचं का मग तो खर्च नाही आहे का असणार अशा स्वरूपाचा. तर मी म्हणतो तो खर्च नाही आहे ती इन्व्हेस्टमेंट आहे आरोग्यासाठी केलेली. आणि तशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट आम्ही तुपामध्ये पण करावी कारण तुपाचे गुणधर्म खूपच चांगले आहेत. जे देशी तुपाचा असं मी म्हणतात तर जे घरगुती काढलेलं असणार अशा स्वरूपाचं दूध किंवा तूप देशी गाईचं काढलेलं दूध किंवा तूप घृतम आयुः अशा प्रकारचं घृताच्या संदर्भात म्हटलं ते साक्षात आयुष्य आहे अशा स्वरूपाचं. ते बुद्धिवर्धक आहे स्मृतीवर्धक आहे इतरही त्याचे आयुष्यवर्धक आहे अनेक फायदे तुपाचे आहेत. त्या आम्ही जेव्हा तूप खातो तेव्हा आम्ही त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो असा त्याचा अर्थ होतो आणि त्याचे लॉंग टर्म बेनिफिट्स आम्हाला मिळणार आहेत तेव्हा तो खर्च नाही राहत. आता अपरंटली आम्ही साजूक तुपा म्हणजे मी साबुदाणा खिचडी कशात करायची असा एक मुद्दा असतो कळीचा मुद्दा असतो आणि बऱ्याच ठिकाणी ती रिफाईन तेलामध्ये केली जाते असणार. तर उपवास ही संकल्पना एक भयंकर आहे मागे त्याच्याविषयी मी बोललोय थोडासा. पण शेंगदाणा चालतो शेंगदाण्याचं तेल चालत नाही रिफाईंड केलं की ते पण चालतं असं एक त्या साबुदाणा खिचडीच्या संदर्भामध्ये अनेक मतप्रवाह आहेत. तर माझं म्हणणं साजूक तुपात खिचडी केलेली जास्त बरी या सगळ्या प्रकारात. तर शेंगदाणा तेलातच करा, नाहीतर मग साजूक तुपात करा असणार अशा स्वरूपाचं. तर निदान तुपाचे तरी गुणधर्म तुम्हाला मिळतील. ते एकंदर जड प्रकरण होतं आणि आरोग्याच्या दृष्टीने काही फार चांगलं नाहीये. खिचडी हे प्रकरण साबुदाण्याची खिचडी असणाऱ्या स्वरूपाचं, पण तरी तुम्हाला रूढी म्हणून ते घ्यायचंच असेल तर निदान त्यातल्या त्यात बरं करून काय घेता येईल असा तरी विचार त्याच्यामध्ये करा. तर तसं ह्या गोष्टींसाठी आम्ही खर्च केला तर तो खर्च नाही राहा, ती इन्व्हेस्टमेंट होते. तसंच प्रकरण सेंद्रिय धान्य घेतलं, आम्हाला जर असं कळतंय की केमिकल पेस्टिसाइड्स फर्टिलायझर्स यांनी वाटोळं केलंय आणि आम्ही 40-50 वर्ष आमच्या अन्नामध्ये विष घालवतो आहोत सलग असणाऱ्या स्वरूपाचं आणि त्याचा दुष्परिणाम म्हणून कॅन्सर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये फुफावतोय असणाऱ्या स्वरूपाचं, तर पहिली गोष्ट काय करायला हवी तर विष खाणं थांबवायला पाहिजे. आणि विष खाणं थांबवायचं असेल तर तुम्हाला सेंद्रिय पदार्थांचा आग्रह धरायला पाहिजे. मग ते सेंद्रिय भाज्या असतील, सेंद्रिय डाळी असतील, गहू असतील, काही असेल असणाऱ्याच्या स्वरूपाचं. मग लगेच लोकांची पुन्हा शंका आहे, त्यावर ते भयंकर महाग असतं आणि मग खर्च नाही का वाढत एवढा सगळ्याचा असणाऱ्याच्या स्वरूपात. तर मी त्याला नेहमी असं म्हणतो की तो खर्च नाही आहे, ती गुंतवणूक आहे की त्यातनं मला रिटर्न्स अपेक्षित आहेत आणि हे रिटर्न्स काय स्वरूपाचे आहेत तर ते चांगलं आरोग्य हेच रिटर्न्स आहेत. आरोग्य चांगलं असलं तर धर्मार्थ काम मोक्षाणाराम आरोग्यम मूलम उत्तमम रोगास्तस्य अपहर्ता श्रेयसो जीवितस्य असं चरकाची सुरुवात आहे चरक संहितेची. की धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे जे चार पुरुषार्थ आहेत त्याचं मूळ आरोग्य आहे आणि आरोग्य चांगलं राहिलं तर तुम्हाला पुरुषार्थ मिळवता येतात नाही तर नाही मिळवता येत. तर ही आम्ही आरोग्यात गुंतवणूक करतो म्हणजे आम्ही चार पुरुषार्थात गुंतवणूक करतो असा त्याचा अर्थ होतो. आरोग्य चांगलं असलं तर तुम्ही अर्थार्जन चांगलं करू शकाल, आरोग्य चांगलं असेल तर तुम्ही उपभोग घेऊ शकाल, आरोग्य चांगलं असेल तर अर्थार्जनही नाही आणि उपभोगही नाही, दोन्ही गोष्टी नाही. तेव्हा ही आरोग्यामधली केलेली गुंतवणूक आहे असं जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला तो खर्च नाही वाटणार. आणि मी मगाशी म्हणलं तसं श्रीमंत वर्गापासून सुरुवात केली की त्यांनी पहिल्यांदा ज्यांना नक्की परवडतंय त्यांना इश्यू नाही आहे परवडण्याचा असणाऱ्याच्या स्वरूपाचा, त्यांनी तरी ह्या प्रकाराने सुरुवात करायची की मी जे खाईन ते सेंद्रियच खाईन असणाऱ्याच्या स्वरूपाचं, मला आरोग्यासाठी म्हणून ते चांगलं आहे आणि माझी कॅपॅसिटी आहे. तसं झालं तर शेतकरी पिकवायला लागतील कारण त्यांना नक्की माहिती आहे की आपल्याला गिराई काय असणाऱ्याच्या स्वरूपाचं याच्यासाठी. आणि डिमांड वाढला की सप्लाय त्याचा वाढतो असणाऱ्याच्या स्वरूपाचं, मग सप्लाय वाढला की रेट खाली येतात आणि मग मध्यम वर्गालाही ते आवाक्यात येईल किंवा ठीक आहे मी पण आता यासाठी म्हणून प्रयत्न करतो असणाऱ्याच्या स्वरूपाचं आणि मग कनिष्ठ वर्गापर्यंत ते लोन पोहोचेल. आणि ह्यात सगळ्यांचाच फायदा आहे, जे ज्या व्यक्ती कंझ्युम करणारे आहेत त्यांचा फायदा आहे, जे लोक प्रिपेअर ते शेतकरी आहेत जे शेत करणार आहेत ते त्यांचाही फायदा आहे, संपूर्ण सृष्टीचा फायदा आहे. आम्ही सगळी सृष्टीच नासवली विषारी पदार्थ घालून. जसं आम्ही जमिनीचं नुकसान केलं, पाण्याचं नुकसान केलं, त्यातल्या कीटक पशु पक्षी या सगळ्यांचं नुकसान केलं, नैसर्गिक शत्रू होते ते पण घालवले, ज्या काही मावा किडी वगैरे अशा स्वरूपाच्या पडत होत्या त्या मी पुस्तकात उदाहरण दिलंय त्याच्या संदर्भामध्ये, की सेंद्रिय शेती करायची ठरवली आणि मोठ्या प्रमाणामध्ये मावा पडला याच्यावरती, तर ते गडी सगळे हवालदिल झाले की आता पीक हातातून जाणार पूर्णपणे असणार अशा स्वरूपात. तर त्या म्हणल्या की ठीक आहे पण बघूया शेतावरती जाऊन. वसुधा सरदार म्हणून ज्या पुण्याचं जवळ पारगावजवळ शेती आहे त्यांचं उदाहरण आहे, सकाळी शेतावरती गेल्यावरती असं दिसलं की कुठून तरी छोटे छोटे पक्षी मोठ्या प्रमाणामध्ये गोळा झाले होते आणि त्यांनी त्या माव्याचा फडशा पाडायला सुरुवात केली. तो मावा इतक्या मोठ्या प्रमाणात होता की ते पक्षी दमले, ते 3 दिवस ते मावा खात होते. पण हा आणि मग ते पीक वाचलं. तर तो नैसर्गिक शत्रू आहे त्या माव्याचा, तोही आम्ही कीटकनाशकांनी घालवला ना, आणि मग नैसर्गिक शत्रू गेल्यामुळे जर तुमचं नुकसान होत असेल तर तुम्हाला ते नैसर्गिक शत्रू पुन्हा तिथं यायला पाहिजेत असणार. अशाच प्रकारचं दुसरं एक उदाहरण पण मी ऐकलं होतं, कावळे येऊन अळ्या खात होते, वेगळ्या अळ्या म्हणजे गांडुळांना खात नव्हते आणि वेगळ्या अळ्या झाल्या होत्या त्यांना येऊन खात होते असणाऱ्याच्या स्वरूपात, असं सेंद्रिय शेतीतल्याच प्रयोगामध्ये असणाऱ्याच्या स्वरूपात. तेव्हा नैसर्गिक शत्रू आम्ही त्याच्यातनं घालवतो आहोत अशा स्वरूपाचं आणि एकंदर संपूर्ण सृष्टीचंच पर्यावरण बिघडवतं, हा संतुलन आपण बिघडवतो आहोत. तर हे कुठंतरी पर्यावरणवादी याच्यासाठी खूप प्रयत्न करतात, माझं हे बोलणं खूप त्यांच्या दृष्टीने अगदी प्रायमरी लेवलचं असणार अशा स्वरूपाचं आहे, पण सगळ्या समाजामध्येच ती जाणीव व्हायला पाहिजे. मी या क्षेत्राकडे वळलो ते कॅन्सर वगैरे सारख्या रोगांमुळे वळलो, की इतक्या मोठ्या प्रमाणात कॅन्सर पसरतोय आणि त्याला प्रतिबंध करण्यासाठी कोणी काही पावलं उचलत नाही असणार अशा स्वरूपाचं. तर इथपर्यंत जाऊन करायला हवं असेल तर हे लोकांच्या डोक्यामध्ये ते खर्च आणि जमा आणि गुंतवणूक वगैरे वगैरे अशी डोक्यात लोकांच्या शंका अशा स्वरूपाच्या आहेत. तर कुठेतरी त्याच्यामध्ये सुरुवात झाली की हळूहळू लोण पसरेल आणि मग भले उच्च वर्गापासून मध्यम वर्ग आणि मग कनिष्ठ वर्गापर्यंत ते हळूहळू पसरलं तर ते सगळीकडे बदलेल असणार. तर सिक्कीम राज्याने घोषित केलंय की ते सेंद्रिय राज्य म्हणून घोषित केलंय असणार अशा स्वरूपाचं. आणि त्यांचं क्लिअर कट म्हणणं असं आहे की त्याला एक्सपोर्ट व्हॅल्यू आहे म्हणून आम्ही तिकडे सेंद्रिय करतो. त्यात लोकांचा आरोग्याचा विचार वगैरे असा दुय्यम आहे, त्यात पैसा आहे, त्याला एक्सपोर्ट पोटेन्शियल खूप चांगलं आहे म्हणून ते करायचं असणार अशा स्वरूपाचं. पण ठीक आहे, त्या उद्देशाने का होईना, पण सेंद्रिय झालं तरी काही हरकत नाही. पण सगळ्यांनीच करावं ना या प्रकारचं व्हायचं, आणि फक्त परदेशातल्या लोकांचं आरोग्य सुधारावं असं कुठे, आपल्या देशातल्या लोकांचं पण सुधारावं. तर तसं जर असेल तर मला असं वाटतं की ती तो खर्च हा खर्च नाही राहत, मग ती गुंतवणूक होते आणि ती गुंतवणूक झाली की त्याचा परतावा येतो आणि परतावा हा आम्हाला आरोग्याच्या रूपाने प्राप्त होणारा आहे आणि म्हणून त्या परताव्याचा विचार करून हे खर्च करावेत, जास्त असले तरी करावेत असं त्याचा मतितार्थ आहे, त्याचं सांगण्याचं मत.
गुंतवणुकीचा एक अर्थ गुंतणे किंवा आसक्त होणे असाही आहे, त्यामुळेच लोक पैशाचे आसक्त होऊन राहतात असेही दिसते. तसेच काही आरोग्यातल्या गुंतवणुकीचेही होते का?
जरा गंमतशीर प्रश्न आहे. गुंतता हृदय वगैरे जसं म्हणतात, गुंतण नावाचं एक प्रकरण असतं आणि त्याच्याविषयी एक ओढ मनात वाटायला लागते असणार अशा स्वरूपाचं. आणि मग ही प्रेमातली पण गुंतवणूक असते, लोकांची हृदय गुंतात अशा स्वरूपाचं. तसं लोभी माणसं किंवा इन जनरल लोक पैशाच्या मागे धावतात असं जे काही प्रकरण आहे, तर त्याच्यात त्या पैशाविषयी आसक्ती निर्माण होते आणि आसक्ती निर्माण झाल्यामुळे तो मिळवायचा आहे आणि मग त्याच्यातच आपण राहायला पाहिजे अशा स्वरूपाचं. मग आलेला पैसा पुन्हा गुंतवायचा, पुन्हा पैसा मिळवायचा असं लोक करत राहतात. तर एका अर्थाने वेळ लागणं पैशाचं असं म्हणता येईल अशा स्वरूपाचं. तर ठीक आहे, काही मर्यादेपर्यंत असं वेळ लागावं, पैशाचं लागावं असं नाही, आरोग्याचं लागावं. गुंतवणूक आरोग्यामधली व्हावी असणारी अशा स्वरूपाची. मला माझी तब्येत चांगली ठेवायची आहे, आरोग्य संपन्न ठेवायची आहे असं मला आतून उर्मी वाटली पाहिजे किंवा मला हे करायचंच आहे असणार अशा स्वरूपाचं. आणि मग तसं झालं तर मग त्याचे मार्ग शोधले जातील, त्याच्यासाठी काय सॅक्रिफाईस करायला लागला तर सॅक्रिफाईस केला जाईल, त्याच्यासाठी खर्च जास्त करायला लागला तर खर्च केला जाईल असणार अशा स्वरूपाचं. मी असं म्हणतो की तीन प्रकारांनी त्यात गुंतवणूक होते, म्हणजे जसं तिकडे ते वेळ श्रम आणि पैसा असे तीन प्रकार तिकडच्या बाकीच्या गुंतवणुकीमध्ये असतात. मग आपल्याला कोणतरी आवडते म्हणून तिच्यासाठी आपण वेळ काढतो, तिला काहीतरी भेटी देतो, खायला घालतो असणार अशा स्वरूपाचं. तसं मला आरोग्य चांगलं मिळवायचं आहे असणार अशा स्वरूपाचं असेल तर मी त्याच्यासाठी वेळ काढायला पाहिजे. तर लोकांची एक सर्वसामान्यपणे अशी तक्रार असते की वेळच नसतो. मगाशी मी ते उदाहरण सांगितलं होतं की निवडलेल्या चिरलेल्या भाज्या मिळाल्या म्हणजे आता आम्हाला झालं की बरंच काही काम साधलं असणार अशा स्वरूपाचं. आणि तो वाचलेला किंवा वाढवलेला वेळ मी कशासाठी वापरायचा, तर त्याचं चांगलं गणित नाही आहे. म्हणजे ठीक आहे, तो आणखीन कुठल्या तरी गुंतवणुकीमध्ये आपण तो वेळ घालवतो असणार अशा स्वरूपाचं. त्याच्याऐवजी त्याचा विनियोग चांगला व्हायला पाहिजे असं करता यायला पाहिजे.
पण या संदर्भात मला असंही एक इथे कदाचित माझ्या गृहिणी मैत्रिणींचाही हा प्रश्न असेल इथे की मी जर का भाज्या चिरलेल्या आणल्या किंवा मी आदल्या दिवशी वेळ परत वेळ चिरून ठेवतीये तर ते आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे का?
बरं ठीक आहे, हाही चांगला प्रश्न आहे. इश्यू असा आहे की चिरल्यानंतर त्याची जीवनसत्व बाहेर पडतात वगैरे असं एक मत आहे अशा स्वरूपाचं. म्हणजे मला हे थोडंसं एक्सपर्ट्स ओपिनियन घ्यायला गेले या सगळ्या संदर्भामध्ये. त्यामुळे ताजं चिरायचं आणि लगेच फोडणीला टाकायचं असं जास्त आयडियल असणार आहे. पण समजा ते होऊ शकत नसेल, म्हणजे सकाळी खूप गडबड होती असणार अशा स्वरूपाची, तर चिरून नीट पॅकबंद करून ठेवल्या आणि मग दुसऱ्या दिवशी वापरल्या तर ते फ्रीजला ठेवाव्यात की न ठेवाव्यात असा एक पुन्हा वेगळा प्रश्न आहे अशा स्वरूपाचं. जर बाहेर टिकत असतील तर बाहेर ठेवायला हरकत नाही, किंवा मातीचे फ्रीज येतात. म्हणजे आम्ही या सगळ्या आताच्या इलेक्ट्रिक फ्रीजचा वापर करण्याच्या ऐवजी नैसर्गिक असणाऱ्या अशा स्वरूपाचं माठासारखं प्रकरण असतं आणि त्याला बाजूनी पाणी असतं आणि मग त्यामुळे थंडावा राहतो. तर हे नैसर्गिक फ्रीज सारखा म्हणून वापर करता येतो, त्यात ठेवावं अशा स्वरूपाचं आणि मग वापरावं. मातीची भांडी आणि हे सगळे विकणारी लोक आहेत, विशेषतः गुजरात राजस्थानकडचे, त्यांच्याकडे आहेत. पुण्यामध्येही उपलब्ध होतंय आता या म्हणजे त्या कर्वेंची जी आरती इन्स्टिट्यूट आहे तिथं आहे, किंवा रिच अँड फ्रेश म्हणून जे याचं दुकान आहे कर्वेनगरला, तिथंही आता या गोष्टी उपलब्ध आहेत मातीच्या. तर त्या तो फ्रीज मिळतो मातीचा आणि मग त्या फ्रीजमध्ये ठेवल्या तर ते या फ्रीज इतकं ते 7-8 दिवस नाही राहणार, पण आजचं उद्याला तर ठेवायला काही प्रॉब्लेम नाही असणार अशा स्वरूपाचं. पण तयार केलेलं अन्न मात्र असं ठेवू नये एवढं नक्कीच आहे. माझ्याकडे एक असं उदाहरण होतं माझ्या नात्यातच होतं की आदल्या दिवशी रात्री सगळा स्वयंपाक करून ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी तो डबा पॅक करून फक्त न्यायचा असंच करत होतो. ते म्हणले हे तर निखालच चुकीचं आहे, म्हणजे पर्युषित याचा अर्थ शिळ अन्न रात्री ठेवलेलं ते पर्युषित, आणि तयार अन्न अशा स्वरूपात ठेवायचंच नाहीये. त्यामुळे त्यांना म्हणलं तुम्ही रात्री लवकर झोपा, सकाळी लवकर उठा, काय 4 उठून स्वयंपाक कर आणि मग डबा बांधून घ्या आणि जा असणार अशा स्वरूपात, ते चालेल. पण रात्री 8-9 वाजता स्वयंपाक करून ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7 उठायचं आणि मग ते घेऊन जायचं, हे म्हणणं काही बरोबर नाही असणार अशा स्वरूपात. तर तेवढा बदल त्याच्यामध्ये करायला लागेल. पण तसं चिरून ठेवायला माझ्या हाताने अडचण नाहीये. फारतं आपण व्हिटॅमिनवाल्यांचं काय म्हणणं असं एकदा एक ओपिनियन घ्यायला लागेल असणार अशा स्वरूपाचं.
पण मग जेव्हा मी सकाळी स्वयंपाक करते आणि तो स्वयंपाक वेळे परतवे आत्ताच्या वाढणाऱ्या खर्चांच्या दृष्टीने बघितलं तर मी सिलेंडर परत कंझ्युम करणार आहे, तर मी तो स्वयंपाक परत संध्याकाळी वापरला तर तेही आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे नाहीये याबद्दलही आपण थोडं सांगावं.
आयडियली दोन्ही वेळा चांगलं ताजा स्वयंपाक करायला पाहिजे हे आहे. आता जर समजा वेळेच्या किंवा याच्या दृष्टीने ते जमत नसेल गणित असणार अशा स्वरूपाची, तर काही गोष्टी तरी संध्याकाळी वेगळ्या कराव्यात असणार अशा स्वरूपाच्या. म्हणजे समजा पोळ्या सकाळी केल्या आणि त्या आता त्यावेळेला गरम खाल्ल्या नंतर ठेवून दिल्या आणि संध्याकाळी गारच पोळी घेतली पण भाजी आमटी नवीन केली ताजी केली असणार अशा स्वरूपाची. फार तर तुम्ही असं करू शकता की कुकर लावून ठेवलाय संध्याकाळचा, पण फक्त कुकरमधनं काढून फोडणीला टाकून ते गरम केलेलं असणार अशा स्वरूपाचं असं झालं तरी हरकत नाहीये. ताजं करून घेतलेलं केव्हाही चांगलं. जर ताजं होण्याची शक्यता नसेल तर गार खावं का गरम करून खावं असा एक पुन्हा वेगळा मुद्दा आहे. ग्रंथानुसार उष्णीकृतम तेजेत असं आहे, पुनरुष्णीकृतम तेजेत, पुन्हा गरम केलेलं खायचं नाही. मग त्याला दोन पर्याय राहतात, एक तर ताजंच घ्यायचं किंवा गरमच राहील अशा डब्यात ठेवायचं. आता तसे डबे उपलब्ध आहेत, म्हणजे सकाळीच गरम करून ठेवलं किंवा आता जे राईस कुकर सारखं प्रकरण आहे की वॉर्म मोडवरती ठेवून दिला की तो संध्याकाळपर्यंत तसाच गरम राहील भात असणार अशा स्वरूपात. आता तो इतका काळ राहील की मला माहिती नाही, स्लो कुकर घेऊन कदाचित ते साधेल असणार अशा स्वरूपाचं. पण तसं त्याचं उष्णता टिकून राहील अशा स्वरूपाचं जर केलं तर ते चालेल. आणि नाहीतर खरं म्हणजे ते गारच खावं, ते शास्त्रसंमत नाही. म्हणजे दोन्ही बाजूनी दोष आहे, गरम करून खाल्लं तरी दोष आहे आणि गार खाल्लं तरी दोष आहे. त्यातले तर कमी दोष गार खाण्यामध्ये आहे, गरम करून खाण्यामध्ये जास्त दोष आहे असणार अशा स्वरूपात. पण हे तारतम्यानी पुन्हा ठरवावं आणि एखाद वेळा झालं तर ठीक आहे, शक्यतो ताजा स्वयंपाक दोन्ही वेळाला करावा. तो जो मागे एक पहिल्या एपिसोडमध्ये थोडासा मुद्दा बोललो आणि पुन्हा सोडून दिला होता अशा स्वरूपाचा की करिअरच्या संदर्भामध्ये असणार अशा स्वरूपाचा, कुटुंब ह्यामध्ये एक गुंतवणूक आहे. म्हणजे जसं आपण अर्थाची गुंतवणूक अशा स्वरूपाची म्हणून म्हणतो तसं कुटुंब ह्या संकल्पनेमधली एक गुंतवणूक आहे. पूर्वी असं होतं की पुरुषांचं काम अर्थार्जन अशा स्वरूपाचं होतं, पुरुष विद्यार्जन करत होता, बाहेर पडत होता, अर्थार्जन करत होता आणि पालनपोषणाची पूर्ण जबाबदारी पुरुषावरती होती अशा स्वरूपाची. पुढे स्त्रीमुक्ती चळवळ वगैरे वगैरे किंवा धोंडो केशव कर्व्यांचं काम यातलं मोठं आहे, परदेशातल्या लोकांचं काम मोठं आहे असणार अशा स्वरूपाचं. स्त्रियांना प्रतिष्ठा प्राप्त व्हायला पाहिजे, त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे वगैरे असं स्वरूपाचं झालं. आणि मग एकदा त्या ह्या प्रकाराने विद्यार्जन झालं की त्याच्या पुढे अर्थार्जन नावाची गोष्ट आली. मग स्त्री पुरुष समानता वगैरे अशा स्वरूपाचे मुद्दे आले आणि मग त्यातून त्यांचं अर्थार्जन नावाची गोष्ट काहीतरी सुरू झाली. अर्थार्जन सुरू झाल्यानंतर मुलांकडे कुणी लक्ष द्यायचं हा मोठा कळीचा मुद्दा निर्माण झाला. कारण आतापर्यंत पुरुषांची मानसिकता आम्ही बाहेरचं बघणार आणि तू घरातलं बघायचं असं असल्यामुळे ती आपली जबाबदारी नाही असं एकंदर पुरुषांचा त्याबाबतीतला दृष्टिकोन राहिला होता. आता त्यात बदल व्हायला लागलेत असं आहे आणि आपली पण ती जबाबदारी अशा स्वरूपाचं समजतात. पण तरी सुद्धा मुलांची नैसर्गिक ओढ जी आईकडे आहे ती तितकी वडिलांकडे नसते, कारण आईने त्याला 9 महिने आपल्या पोटात वाढवलेलं असतं असणार अशा स्वरूपाचं. आणि मग त्या वयामध्ये, वाढीच्या वयामध्ये त्यांना आईचं सुख मिळालं नाही, आईचं प्रेम मिळालं नाही, तर त्यांच्यावरती चांगले संस्कार झाले नाहीत, ते कुठेतरी वाममार्गाला लागली, व्यसनाधीन झाली असणाऱ्याच्या स्वरूपाची. किंवा ते हा जो पिक्चर होता ना देवानंदचा, कांची रे कांचीवाला, कुठला तो पिक्चर, हरे राम हरे कृष्ण, तर त्यामध्ये ती सांगते की मी कधीही वडिलांना विचारलं की ते सांगायचं किंवा खिशातले पैसे घे आणि जा, तुला काय करायचं ते कर असणाऱ्याच्या स्वरूपाचं. तर हे त्याच्यामागचं जर मूळ कारण असेल की आई वडिलांनी वेळच द्यायला पाहिजे आणि आई वडील दोघेही वेळ देऊ शकत नाहीत असं जर प्रकरण झालं, तर पुढची पिढी घडवण्याची जबाबदारी कोणाची असा मूळचा मुद्दा येतो. आणि त्यात आनंद आणि समाधान पण आहे, असं नाही आहे की नुसती जबाबदारीची जाणीव आहे असं स्वरूपाचं. त्यामुळे आता पुन्हा थोडासा ट्रेंड बदलायला लागला. मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की अमेरिकेमध्ये 20% 40% प्रकरण गेलं घरी राहणाऱ्या स्त्रिया, गृहिणी असणाऱ्या अशा स्वरूपाच्या, ज्या मुलं अजून वाढीच्या वयामध्ये आहेत, तर नोकरी नाही करायची आणि घरी थांबायचं, असा नवीन ट्रेंड आता आला अमेरिकेमध्ये. तर तसं ती कुटुंबातली गुंतवणूक आहे अशा अँगलनी त्याच्याकडे बघितलं तर मग आपल्याला त्याचं गिल्ट येणार नाही की आता एक असं अपराधीपणाची भावना आहे, आपण एवढं शिकलो, एवढं आपल्याला चांगलं करिअरच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, ते सोडून मी घरी राहते आणि मुलांकडे बघते हे कमीपणाचं नाही आहे का असणार अशा स्वरूपाचा, किंवा आपण कुठेतरी आपण जे शिकलोय त्याचा वापर करत नाही वगैरे वगैरे असणार अशा स्वरूपाचा असं नाहीये का. तर ठीक आहे, म्हणजे काही अर्थाने त्या गोष्टी आहेत, त्याच्याविषयी काही ते दुमत असायचं कारण नाहीये. पण शेवटी आम्ही दोन्ही गोष्टींचा बॅलन्सनी विचार करावा की मुलांची पण जबाबदारी आहे आणि मुलांना घरी आई असल्यानंतर त्याचं मिळणारं सुख किंवा त्यांच्यावरती होणारे संस्कार आणि घरी कोणी नसताना पाळणा घरामध्ये किंवा इतर काहीतरी करून असं केले जाणारे संस्कार. म्हणजे मागे मी एक उदाहरण सांगितलं होतं, आयटीमध्ये काम करणारी होती आणि सकाळी जायची त्यावेळेला मूल उठलेलं नसतं, मुली उठलेली नसायची, घरी परत यायची तोपर्यंत झोपलेली असायची. आणि मग तिला असे सारखी धाकधूक, मी 8-9 वाजेपर्यंत घरी पोचले तर मुलगी जागी असेल का आणि मला तिच्याशी थोडं तरी बोलता येईल का. तर मी तिला म्हणले एवढी तुझी कुतरहोड होत असेल तर नोकरी सोड, कशाला नोकरी करतेस. ते म्हणले अहो असं कसं करणार, मग ते आम्ही कर्ज घेऊन ठेवली आहे, तेवढं मोठं घर घेऊन ठेवलंय वगैरे वगैरे. हा म्हणजे तो बेसिक गरजा आणि निर्मित गरजा हा जो काही एक मुद्दा आहे, आमची प्रायोरिटी कशाला आहे असणार अशा स्वरूपाचं. पण माणसं मग ते दुष्टचक्रात अडकतात असणार अशा स्वरूपाचं होतं. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्याचा एक शांत डोक्याने विचार करावा, आपल्याला नेमकं काय साधायचं आहे असं बघावं, आपलं सुख समाधान कशात आहे.
आणि इनफॅक्ट याच्यामध्ये मी माझ्या कुटुंबासाठीची गुंतवणूक करत नाहीये तर पुढील समाजासाठीची गुंतवणूक आहे, कारण येणारा प्रत्येक मुलगा हा परत एकदा समाजात जाऊन त्याच्यापासून मिळणारा
आहे ना. म्हणजे आता गुन्हेगारी आणि या सगळ्याचं प्रमाण जे वाढत आहे अशा स्वरूपाचं त्याची निर्णायक कारण आहे. टीव्हीवरनं किंवा इतरत्र सिनेमा आणि या सगळ्यातून दाखवला जाणार, म्हणजे आता असहिष्णुता खूप वाढत चालली आहे असं आता मोठ्या प्रमाणामध्ये. म्हणजे रस्त्यामध्ये काहीतरी ऍक्सिडेंट झाला, काहीतरी किरकोळ खर्चटलाय किंवा झालाय, तर त्याच्यात तो मागे सत्यमेव जयतेच्या एपिसोडमध्ये त्यांनी असं दाखवलेलं होतं की त्याला इतका बेदम मारला की तो मुलगा मेला, म्हणजे किरकोळ काहीतरी स्कूटरने कारला टच केला, तेवढ्यावर त्या कारमधल्या मुलांनी येऊन त्या मुलाला इतकं बेदम मारलं की तो मुलगा मेला. आणि ह्याच्याविषयी त्या मुलाला त्याच्या वडिलांना अजिबात खंत नव्हती, त्या एपिसोड जेव्हा दाखवला होता तेव्हा. तर ही असहिष्णुता का आली एवढी टोकाची असणारी अशा स्वरूपाची. आता कुठेही भांडणं जेव्हा अशा स्वरूपाची दिसतात तेव्हा ते भांडणामध्ये पडायला गेलेला माणूसच मरतो, त्यामुळे कोणी त्याच्यात भानगडीत पडायला जातच नाही अशा स्वरूपाचं. तर हे इतकी असहिष्णुता निर्माण होण्याचं कारण टीव्ही, त्यातून दाखवणारा हिंसाचार वगैरे वगैरे, किंवा हिंसाचार हेच उत्तर आहे, हे जसं एक आहे तसं संवाद तुटला हे आहे. आई वडिलांचा मुलाशी किंवा आई वडिलांचा एकमेकाशी वगैरे वगैरे असणार अशा स्वरूपाचा संवाद आहे, हा संवादच नाही राहिला. आणि मग संवाद नाही राहिला तर त्याला वाचाच फुटत नाही असणारी अशा स्वरूपाची. जे एक प्रेमाचं विश्वासाचं वातावरण मुलांना घरी हवं आहे ते जर नाही मिळालं असणार अशा स्वरूपाचं, तर मग ती ह्या प्रकाराने वाहवत जातात आणि मग सगळा समाजच आज गोंधळाच्या परिस्थितीत. आता अमेरिकेमध्ये या प्रकारची उदाहरणं खूप झाली आहेत की कोणतरी उठतो आणि अचानक शूट करायला लागतो आणि मग खूप लोक मरतात वगैरे असणाऱ्या अशा स्वरूपाचे आणि लहान मुलगा टीनेजर्स असणाऱ्या अशा स्वरूपाचे. तर हे का आलं म्हणजे जसं तिकडे बंदूक वापरण्याचे परवाने देण्याच्या संदर्भामध्ये नियम काहीतरी कडक करायला पाहिजेत असा एक विचार आता सुरू झालाय नवीन असणाऱ्या स्वरूपाचं. तितकंच महत्वाचं मुलांवरती संस्कार चांगले व्हायला पाहिजेत आणि संस्कार कुठे होणार घरातच होणार ना मुळामध्ये पहिल्यांदा. त्यात घरात संस्कार व्हायलाच घरात माणसं पाहिजेत की जर आई वडील दोघेही घरातच नसतील तर संस्कार कुठून होणार या सगळ्या प्रकरणांमध्ये. तेव्हा मला असं वाटतं की या सगळ्याचा एक कुठेतरी वेगळ्या स्तरावरती विचार करायला हवा आणि त्याला आम्ही गुंतवणूक असं समजलं तर मग त्याचे प्रश्न बरेचसे हलके होतील. अरे बाप आपण याच्यासाठी वेळ देतोय म्हणजे याचा अर्थ आपण कुटुंबात गुंतवणूक करतोय मुलांमध्ये गुंतवणूक करतोय आणि नुसतं मुलांमध्ये राहत नाही तू म्हणतेस तसं तर समाजातली गुंतवणूक होती ती असणाऱ्याच्या स्वरूपाची. तर मग त्याचं गिल्ट जाईल आणि त्यांना आनंद येईल. मग ठीक आहे ना माझ्या मुलांचं संगोपन मी करते त्यात काय वाईट काहीच नाही आनंदाचीच गोष्ट आहे असणाऱ्याच्या स्वरूपाचं. तर मग ते केल्यानंतर मुलांचंही समाधान आहे आपलंही समाधान आहे आणि मग मुलं सुटवून जेव्हा होतील शाळा कॉलेजेसमध्ये जातील आणि मग आता ठीक आहे त्यांच्यावरती तेवढं हे करण्याची गरज नाही असणार अशा स्वरूपाचं किंवा नोकरी व्यवसायाला लागलेत तर आपल्याकडे ती आसक्ती म्हणजे आसक्ती इतकी पुढे राहते की ते मूल उत्पन्नाशीला आलं तरी आपल्याला ते अजून लहानच आहे असं वाटतं. हे दुसरं टोक आहे या सगळ्या प्रकरणाचं. तर तसंही असायला कामाने तो प्राप्ते तो षोडशे वर्षे पुत्र मित्रवद आचार्य असं सूत्र आहे सुभाषित आहे. 16 वर्षाचा तो झाला की त्याचं त्याला ज्ञान आलेलं आहे असं समजून तोपर्यंत तुम्ही त्याच्यावरती खूप चांगले संस्कार करायला हवेत आणि नंतर त्याचं त्याला स्वतंत्र विचारांनी जगता यायला पाहिजे असं असायला मग तुम्ही लादू नका तुम्ही मार्गदर्शन करा अशा स्वरूपात. या अर्थाने खरं आपल्याकडची सुभाषिता आणि खूप चांगली आहे या सगळ्या संदर्भात मार्गदर्शन करायला अशा स्वरूपात. पण मला असं वाटतं समाजाने सगळ्या याचा एकदा विचार करावा साधक बाधक दोन्ही अर्थाने आणि हळूहळू ट्रेंड बदलतो ही चांगली गोष्ट आहे पण तरी सुद्धा अजून खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल व्हायला हवेत. त्या गुंतवणुकीच्या बाबतीत तो एक महत्वाचा मुद्दा आहे. मी माझ्या पुस्तकामध्ये याचं एक उदाहरण दिलंय ते छापलेलं पण आहे. अशी चांगली नोकरी आणि मुलगा काय ते 6-7 वर्षाचा आणि थोडंसं प्रॉब्लेम्स येत आहेत असं वाटतं तिची तब्येत चांगली राहत नाही वगैरे अशा स्वरूपाचं. तिने माझी मुलाखत ऐकली पुस्तक त्यावेळेला नव्हतं आलेलं पण ते हार्मोन आणि आयुर्वेदची मुलाखत ऐकली आणि त्यात मी हा गुंतवणूक वगैरे उल्लेख केला होता. तर तिने चक्क नोकरी सोडली घरी राहिली आणि तिचं म्हणणं की त्यामुळे मुलामध्ये फरक दिसले त्याला पॉझिटिव्ह असणाऱ्या अशा स्वरूपाचं आणि मला आणखीन वेगळं काय हवंय असं तिने त्याच्यातनं व्यक्त केलं असणाऱ्या अशा स्वरूपाचं. तर ही उदाहरणं बघावीत आपणही स्वतः या प्रकाराने करून बघावं. तर मला असं वाटतं की गुंतवणूक आणि खर्च यातला नेमका हा नेमका उलगडा होईल कशाला कुठला खर्च हा खर्च न राहता गुंतवणूक होतो. म्हणजे तिथं एक असं फिलिंग राहतं का अरे मी कमवत पण नाही आणि उलट खर्चच करते घरीच बसू नये वगैरे वगैरे असणार अशा स्वरूपात. मागे एकाने कुठे एक गंमत स्टॅटिस्टिक्स केलं होतं काहीतरी की घरात ज्या बायका जी जी काही कामं करतात त्या कामाचं मूल्य ठरवण्याचा प्रयत्न केला आणि मग एवढं सगळं मूल्य ती क्रिएट करते म्हणजे जरी ती पैसे कमवत नसली तरी इतकं सगळं मूल्य ती क्रिएट करते आणि म्हणून ती इन्व्हेस्टमेंट आहे अशा स्वरूपात. असं पैशात मोजावा की न मोजावा हा मी म्हणतात थोडासा दुमत राहील माझं या बाबतीमध्ये. पण माझं म्हणणं संतोष आणि समाधान याला जास्त वेटेज द्यावं आणि ते जर लक्षात
खरी गुंतवणूक
तर ती खरीच गुंतवणूक होईल असं त्याच्यातनं निष्पन्न होईल अशा सगळं.
आरोग्यासाठी खऱ्या अर्थाने गुंतवणूक आणि खर्च याविषयी सर्वांच्या संकल्पना मला वाटतं या सगळ्या एपिसोड नंतर बऱ्यापैकी स्पष्ट झाल्या असाव्यात. पुढील मुलाखतीत आम्ही परत भेटत आहोत हेल्थ इन्शुरन्स विषयीची माहिती घेऊन. आपणा सर्वांना मी इथे परत येण्यासाठी निरोप देत आहे. धन्यवाद. धन्यवाद दिलीप गाडगे सर.
मला असं वाटतं की लोकांनी याच्या संदर्भामध्ये मला जरूर विचारणा करावी आणि त्यांचा फीडबॅक आल्यानंतर याच्यावरती आणखीन एखादा एपिसोड करायला माझी काही अडचण नसेल जर शंका त्याच्यावरती विविध प्रकारच्या आल्या तर. पण समाजापर्यंत हे पोचावं असं माझं म्हणणं आहे. माझा संपर्क इथं सांगितला जाईल जरूर तुम्ही त्याच्यासाठी संपर्क साधलात तरी मला निश्चित आवडेल.
या विषयासंदर्भातील अधिक माहिती आपल्याला कोणाला हवी असेल तर वैद्य दिलीप गाडगे यांचा संपर्क आपण अशा पद्धतीने साधू शकता. त्यांचा मेल आयडी आहे gadgil.dilip@
@gmail.com. आपण त्यांचा टेलिफोनिक संपर्क साधू शकता या नंबरवर. त्यांचा नंबर आहे पुण्यातील, त्यासाठी आपल्याला डायल करायला लागेल 020-244-753-60 सदाशिवपेठ. दुसरा नंबर घेऊयात कर्वेनगरचा 254-731-00.